नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. उद्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन. मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा. आणि संपूर्ण राज्यभरात आज पावसाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. या निवडणुका घेण्यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य वागची यांच्या पीठानं स्पष्ट करत यापूर्वीच्या निर्देशांचं पालन न केल्याबद्दल राज्य सरकारवर ताशेरे ओढले. या निवडणुका 4 महिन्यांच्या आत घ्यायचे निर्देश न्यायालयानं 6 मे रोजी दिले होते. प्रभाग पुनर्रचनेची प्रक्रिया यावर्षीच्या 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे. अंमली पदार्थाविरुद्ध केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शैक्षणिक संस्थांनी एकत्र येऊन लढा देणं आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. सर्व राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अंमली पदार्थाविरोधी दलांच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्लीत त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकारने सुरू केलेली नशामुक्त भारत देशातल्या 372 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येत असून सुमारे 10 कोटी लोक आणि 3 लाख शैक्षणिक संस्था त्यात सहभाग घेत आहेत. सेवा पर्व पंधरवाड्याला उद्यापासून प्रारंभ होत आहे. सेवा पंधरवाड्यानिमित्त राज्यात भारतीय जनता पक्षातर्फे विविध ठिकाणी 1 लाख मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबिरं, आरोग्य शिबिरं, मोती विकास मॅरेथॉन यासारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत ही माहिती दिली. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्वानिमित्तच्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात जागतिक सौर आघाडीच्या माध्यमातून भारताच्या जागतिक नेतृत्वाविषयी जाणून घेऊ.
हवामान विषयक उपाययोजनांपासून ते हरित ऊर्जेपर्यंत भारतानं आपलं राष्ट्रीय हित अग्रस्थानी ठेवून आंतरराष्ट्रीय चर्चा घडवून आणली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वानं या प्रयत्नांना जबाबदारी आणि समावेशकता मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून हवामान कृती प्रयत्नांमध्ये या भूमिकेचं प्रतिबिंब दिसून येतं. नोव्हेंबर 2015 पॅरिस इथं झालेल्या COP21 या हवामान बदलावरच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोइज ओलांद यांनी ISAचा शुभारंभ केला. 120 सदस्य देश असलेल्या ISAची 2030 1,000 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक सौर गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट आहे. नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या संमेलनाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जगासाठी आशेचा एक मोठा किरण म्हणून उदयास आल्याचं नमूद केलं होतं.
आज इंटरनॅशनल सोलर अलायन्स दुनिया के लिए उम्मीद की एक बड़ी किरण बनकर सामने आया है. मुझे लगता है जब भी भविष्य में 21वीं सदी में स्थापित मानव कल्याण के बड़े संगठनों की चर्चा होगी तो ISA का नाम उसमें सबसे ऊपर होगा.
अल्पविकसित देश, लहान देश यावर विशेष लक्ष केंद्रित करून ISA किफायतशीर आणि परिवर्तनकारी ऊर्जा उपायांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतानं सुरू केलेल्या 1 सूर्य 1 जग 1 ग्रीड या उपक्रमात जागतिक सौर ग्रीडची कल्पना आहे. दक्षिण आशियापासून आफ्रिका आणि युरोप पर्यंत सौर संसाधनं जोडणं हे याचं उद्दिष्ट आहे.
हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. मराठवाड्यात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानातल्या स्मृतीस्तंभ परिसरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे, परभणी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवाळ, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे तर लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं उद्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ होणार आहे. मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौक इथं परमवीर चक्र गॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी देशातल्या परमवीर चक्र प्राप्त 21 वीरांचे छायाचित्र, त्यांच्या शौर्यकथांचा तपशील तसंच युद्धप्रसंगांचं वर्णन दृश्यात्मक स्वरूपात सादर केलं जाणार आहे. मराठवाड्याच्या विकास कामांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आलेल्या घोषणांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. महाराष्ट्र अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण 2025 आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं. राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापुढे ही उपसमिती मंत्रिमंडळ समिती म्हणून काम करेल. मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांचा दैनंदिन निर्वाह भत्ता आणि विद्यार्थिनींच्या स्वच्छता प्रसाधन भत्त्यात दुपटीनं वाढ करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजनेला पुढच्या 2 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. राज्यभरात 116 बाजार समित्यांमध्ये नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी आणि असलेल्या भवनांच्या दुरुस्तीसाठी एकंदर 132,48,00,000 खर्च येणार आहे. तसंच विविध ठिकाणी 79 नवीन शेतकरी भवनं उभारण्याचे प्रस्ताव आहेत. वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच जीएसटी कररचनेत सुधारणा केल्या. यात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या वाढीसाठी या क्षेत्राशी संबंधित विविध सामग्रीवरच्या करात कपात करण्यात आली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून.
केंद्र सरकारचं स्वच्छ ऊर्जा उत्पादन धोरण आणखी मजबूत करण्यासाठी आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या वापराला चालना देण्याच्या उद्देशानं वस्तू आणि सेवा कर परिषदेनं जीएसटी दरात कपात केली आहे. यात सौर कुकर, बायोगॅस प्रकल्प, सौर ऊर्जा निर्मितीसाठीची उपकरणं, सौर विद्युत जनित्र, सौर पंप, पवनचक्की आणि पवन ऊर्जेवर चालणारी जनित्र, सौर दिवे, जलविद्युत निर्मिती उपकरणं आणि प्रकल्प यावरचा जीएसटी 12% % इतका खाली आणण्यात आला आहे. यामुळे या उपकरणांवरच्या खर्चात कपात होऊन पारंपरिक वीज निर्मितीवरचा ताण कमी होईल, तसंच वीज दरही कमी होतील. सौर पंपामुळे शेतीच्या सिंचनावरच्या खर्चातही घट होणार आहे.
तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. हा महोत्सव यंदा 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत आहे. या महोत्सवात गोंधळी गीत, भारूड, जाखडी नृत्य यासारख्या पारंपरिक कलांचं सादरीकरण होईल, तसंच गोंधळ भजन आणि कीर्तनाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातील असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. नवरात्र संकल्पनेवर आधारित 300 ड्रोनद्वारे साकारलेला भव्य लाईट शो हे या महोत्सवाचं प्रमुख आकर्षण असणार आहे. मराठवाड्यातल्या विविध विकास कामांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेली मराठवाडा स्वाभिमान जागर यात्रा आज लातूर इथं पोहोचली. उद्या ही यात्रा बीड मार्गे छत्रपती संभाजीनगर इथं येऊन या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहे. बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आज हिंगोली जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर लातूर जिल्ह्यात उदगीर इथं उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. राज्यात आज विदर्भातले काही जिल्हे तसंच कोल्हापूर जिल्हा वगळता संपूर्ण राज्यभरात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरात काल रात्री सुरू झालेला पाऊस आज दुपारपर्यंत सुरू होता. जिल्ह्यात सिल्लोड, कन्नड आणि लासूर स्टेशन परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांबरोबरच काही ठिकाणी घरं आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात विविध घटनांमध्ये 2 महिला आणि 1 शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. उद्या हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन, मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन. श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा दर्जा आणि संपूर्ण राज्यभरात आज पावसाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.